सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, यहाँ पे जवानी ले डूबी और बाकी बाहर तो जवानी को ले डूब रहा है ये फोन. तारुण्य अर्ध्याच्या वर फोन वर खर्च व्हायला लागलाय पोरांचं, करावा काय. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि एकूणच फोन मध्ये घुसून बसणाऱ्यांबद्दल आज जरा आपण बोलतो आहोत. मग ते काही असू शकतं, कॉल आला एखाद्याला, तुमचा मित्र आहे बुवा शेजारी बसलाय तुमच्या, फोनवर बोलतोय आणि तुम्ही आपले थांबून आहात, तात्काळत बसलेले आहात, काय बुवा काय, असा फोन संपेल मग आपण बोलू गप्पा मारू कसे होते ना ते दिवस, किंवा मग दुसरं काही, व्हॉट एव्हर काय असतं. काही नाती अशी असतात आयुष्यामध्ये ज्यांना तुम्ही बोलू शकत नाही, त्यातलं सगळ्यात पहिलं नातं जे आपल्या स्वतःला आपल्या आयुष्यात ते आपल्यावर लादलं गेलेलं असतं ते म्हणजे बॉस आणि एम्प्लॉई हे नातं. इमॅजिन करा ही वेळ प्रत्येकावर आली असणार डेफिनेटली, तुम्ही आणि तुमचे बॉस, तुम्ही दोघंच आहात आणि तुम्हाला केबिनमध्ये बोलवलं गेलेलं आहे. तुम्हाला हे कळालेलं आहे की येस, माझी जी माझ्या ज्या चुका होत्या त्यांना हा समोरचा माणूस पाप असं समजतो, माझी ही सगळी पापं मला मोजून दाखवण्यासाठी मला इथे बसवलं गेलेलं आहे. तुम्हाला समोर बसवलं जातं आणि समोरचा माणूस फोनवर असतो, 5 मिनिट होता, 7 मिनिट होता, 9 मिनिट होता, 15 मिनिट होता, समोरच्या व्यक्तीलाही त्याच व्यक्तीचा फोन आलेला असतो ज्याचं नातं त्यालाही आवडत नसतो, तो त्याचा बॉस असतो, त्यामुळे त्याला ते बोलणं भाग असतं. आणि त्या पूर्ण प्रोसेसमधून जात असताना अरे यार लवकर संपव रे, तो फोन लवकर संपव, जे काय तगडक तगडक घोडो बा, ते जे काय असतं असेल ना मनात ते सगळं व्यक्त हो एकदाचं, मला एक मोठं टेन्शन दे, कपभर कॉफी पिऊ दे आणि जाऊ दे मला इकडनं. पण संपत नाही समोरच्याचा फोन. बरं फोन संपल्यानंतर तो मेसेजवरती बिझी होतो, कधी ईमेलमध्ये बिझी होतो आणि आपण तात्काळात राहतो. ऐकून घेण्यासाठी आपण पहिल्यांदाच आयुष्यामध्ये किंवा त्याच वेळेला आपण आयुष्यामध्ये तात्काळात असतो. असो तुमच्या आयुष्यातली ती लोक जे तुम्ही शेजारी बसलेले असताना सुद्धा फोनवर कायम असतात बिझी, शेअर करताय जरा तुम्ही. 6601935 नंबर आहे. ट्रॅक प्ले करतोय कडक सनमरेचा टायटल ट्रॅक, बोबडीच वा दिखतो असं कधी कधी, सनमरेचा टायटल ट्रॅक येतोय थोडासा, एन्जॉय बघा.